Good morning, everybody.
Good morning.
So what I've been saying up until now is that the ordination is the sort of heart of Bhante's system.
आतापर्यंत मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की भंतेच्या पद्धतीमध्ये दीक्षा हे हृदय आहे.
And that it's connected with it's the central node, the central crossing point for all his teachings and practices.
आणि त्याच्या सर्व ज्या शिकवणी आहेत जिथे एकत्र येतात हा तो बिंदू आहे.
It's quite important because I think there's a tendency in India for people who are connected with the social side of our work not to understand the connection with this, with ordination.
आणि विशेषतः भारतामध्ये ही गोष्ट जास्त महत्वाची ठरते कारण जे लोक सामाजिक अंगामध्ये आपल्याकडे काम करतात त्या लोकांना ही जी बाब आहे की भंतेच्या सगळ्या गोष्टी त्या विशिष्ट बिंदूला येऊन पोहोचतात दीक्षेमध्ये ती समजत नाही.
In a way, if you're not really moving towards ordination, you're not really involved with Sri Ratna.
आणि जर अशा प्रकारे तुम्ही तर दीक्षेच्या दिशेने वाटचाल करत नसाल तर एका अर्थाने मग तुम्ही त्रिरत्नमध्ये सहभागी नाही असं त्याचा अर्थ होतो.
Of course, that's putting it very strongly and don't misuse what I'm saying.
ही गोष्ट अगदी असं म्हणूया की अधिक काम त्याला कठोर पद्धतीने मी सांगितलेली आहे परंतु याचा कृपया चुकीचा अर्थ काढू नका.
Anyway, this will become a bit clearer today, I think.
परंतु ही गोष्ट आज अधिकच स्पष्ट होईल.
So Bhante considers that only one ordination is necessary.
भंतेंनी हे पाहिलं की केवळ एकच दीक्षा आवश्यक आहे.
And that other vow takings are simply taking aspects of that commitment deeper.
आणि इतर ज्या प्रतिज्ञा आपण घेत असतो किंवा इतर ज्या बाबी आपण स्वीकारतो त्या अजून काही ह्या मुख्य प्रतिज्ञेला अधिक सखोल घेऊन जाण्यासाठी स्वीकारतो.
And this will become clearer as we go along, I hope.
आणि जसं आपण पुढे जाऊ तर ही गोष्ट सुद्धा अधिक स्पष्ट होईल.
So then we looked at the way in which going for refuge is simply an expression of something that's natural.
आणि आपण इथे पण पाहण्याचा प्रयत्न केला होता की आपलं शरणगमन जी गोष्ट अगदी निसर्गत आहे स्वाभाविक आहे त्या गोष्टीचीच अभिव्यक्ती आहे.
We're simply enacting something that's inherent in life itself.
आणि जणू काही आपण त्या पद्धतीनेच वागण्याचा प्रयत्न करतोय जी गोष्ट जीवनामध्ये अस्तित्वात असल्यासारखी आहे त्या गोष्टीसारखंच आपण वागण्याचा प्रयत्न करतो.
So I want to look at that a bit further today and the heading called the wider context.
आणि ह्या गोष्टीला आपण विशेषतः विस्तृत संदर्भ ह्या मथळ्याखाली बघण्याचा प्रयत्न करूया.
So I say that the Dhamma life is lived to attain Bodhi.
मी म्हणालो की धम्म जीवन जे आहे ते बोधी प्राप्तीसाठी जगलं जातं.
बोधी प्राप्ती के लिए मैं ये दीक्षा ग्रहण करता हूं वो खाती हूं. We live the Dhamma life in order to gain enlightenment.
तर आपण धम्म जीवनच बोधी प्राप्तीसाठी जगत असतो.
And that gaining of enlightenment takes place in the context of Pratitya Samuppada.
आणि अशा प्रकारे संबोधी प्राप्त करणं किंवा बोधी प्राप्त करणं ही गोष्ट जी घडते ती प्रतित्य समुत्पादाच्या संदर्भात घडते कार्यकारण भावाच्या संदर्भात घडते.
This of course is a distinctive teaching of Buddhism.
आणि बौद्ध धर्माची ही विशेष अशी शिकवण आहे.
The goal itself arises independent upon a series of conditions.
आणि जो आपला उद्देश आहे किंवा ध्येय आहे तो कितीतरी परिस्थितीवर निर्माण होत असतो कितीतरी परिस्थितीवर आधारित तो निर्माण होत असतो.
इट डझंट हॅपन जस्ट बाय चान्स.
तो केवळ योगायोग म्हणून निर्माण होत नाही.
इट डझंट हॅपन एज द गिफ्ट फ्रॉम सम गॉड.
किंवा तो देवाकडून काहीतरी देणगीच्या स्वरूपात सुद्धा निर्माण होत नाही.
इव्हन बोधी अराइजेस इंडिपेंडन्स ऑन कंडिशन्स.
बोधी सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीवर आधारित निर्माण होते.
सो दिस इज रिअली इम्पॉर्टंट फॉर अस टू गेट क्लिअर.
आणि ही गोष्ट आपल्यासाठी स्पष्ट होणं अतिशय महत्वाची बाब आहे.
सो इट्स प्रतिज्ञा समुपादन डिपेंडंट अराइजिंग दॅट इज द ब्रॉडेस्ट कॉन्टेक्स्ट फॉर आवर धम्म लाईफ.
आणि आपल्या धर्मजीवनासाठी जो विस्तृत संदर्भ आहे तो विस्तृत संदर्भ हा प्रतित्य समुत्पाद आहे गोष्टींवर आधारित बाबी हा आपला संदर्भ आहे.
वी नो दॅट द बुद्ध टीचेस दॅट एव्हरीथिंग दॅट अराइजेस इंडिपेंडन्स ऑन कंडिशन्स.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बुद्धाने आपल्याला हे शिकवलेलं आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे कारणाने निर्माण होत असते परिस्थितीवर निर्माण होत असते.
विदाउट दोज कंडिशन्स कांट अराइज.
जर ते तशा परिस्थिती नसतील तर गोष्टी निर्माण होऊ शकत नाही.
When those conditions cease, whatever arises ceases.
त्या परिस्थिती जर नष्ट झाल्या तर जे काही निर्माण झालेलं आहे ते सुद्धा नष्ट होतं.
So what we're saying is that there are certain conditions, natural conditions, that if we create them, lead on to bodhi.
तर इथे आपण काय म्हणत आहोत की अशा काही परिस्थिती ज्या अगदी स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत, त्या परिस्थिती जर निर्माण झाल्या तर त्या आपल्याला बुद्धत्वाकडे घेऊन जातात.
Just as a stone falls to the ground in dependence on the law of gravity, or in accordance with the law of gravity, so bodhi arises in accordance with the laws of dhamma.
जसं गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित असल्याने वर असलेला दगड खाली पडतो किंवा खाली येतो, अगदी तशासारखं जर काही विशिष्ट परिस्थिती आपण निर्माण केल्या तर त्या परिस्थिती आपल्याला बुद्धत्वाकडे घेऊन जातात.
सो विद इन द ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट ऑफ प्रतिज्ञा समुपादा देयर आर सर्टन डेफिनेट लॉज अँड रेग्युलॅरिटीज.
आणि ह्या संपूर्ण प्रतिज्ञा समुपादाच्या ह्या गोष्टीमध्ये काही विशिष्ट स्वरूपाचे एक प्रकारची नियमितता आहे, काही नियम आहेत ज्याच्या माध्यमातून ते काम करतात.
दिस इज व्हॉट सायन्स इन्व्हेस्टिगेट्स.
आणि ह्या गोष्टीला विज्ञानानं शोधून काढलेलं आहे.
सायन्स इज रिअली द इन्व्हेस्टिगेशन ऑफ कंडिशनॅलिटी ऑन द फिजिकल लेव्हल.
आणि भौतिक स्वरूपात हे जी ही जी संस्कारितता आहे, ह्या संस्कारितेच एक सायन्स एक प्रकारचं संशोधन आहे.
इट्स सेइंग दॅट इफ यू हॅव दीज कंडिशन्स दिस विल अराइज.
जे तुम्हाला सांगतं की जर ही परिस्थिती असेल तर ह्यातून ही बाब निर्माण होईल.
दॅट्स एव्हिडेंट विथ इन द मटेरियल वर्ल्ड.
आणि एक प्रकारे ह्या भौतिक जगामध्ये तो एक प्रकारचं पुरावा ठरतो.
सो द लॉज ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री लुक ॲट द व्हेरी बेसिस ऑफ मटेरियल रियालिटी.
भौतिक शास्त्राचा नियम फिजिक्स आहे,
केमिस्ट्री,
रसायनशास्त्राचा नियम जो आहे तो सर्वसाधारणपणे भौतिक जीवनाच्या ज्या काही सत्यता आहेत त्याला दाखवतो.
दिस इज उतू ऑर ऋतू नियम.
याला आपण उतू किंवा ऋतू नियम म्हणतो.
देन ऑफ कोर्स द लॉज ऑफ बायोलॉजी अँड बॉटनी लुक ॲट बीज नियम.
त्यानंतर जीवशास्त्र आहे, वनस्पती शास्त्र आहे जे बीज नियमाला पाहतं.
ऑल दोज सायंटिफिक लॉज दॅट गव्हर्न द लिव्हिंग मॅटर.
हे ते सगळे वैज्ञानिक जे नियम आहेत जे जिवंत गोष्टीशी संबंधित आहेत.
देन ऑफ कोर्स मनोनियम लुक्स ऍट द लॉज दॅट गव्हर्न द माइंड ऍज अ मेकॅनिझम यू माइट से.
आणि जो मनोनियम आहे तो एक मन एक प्रकारचं यंत्रवत स्वरूपात उत्स्फूर्त स्वरूपात ज्या पद्धतीने काम करतं त्याला ते दर्शवतं.
द वे इन व्हिच आवर परसेप्च्युअल मेकॅनिझम्स वर्क.
ज्या पद्धतीने आपण ग्रहण करत असतो, ग्रहण करण्याची जी काही आपली यंत्रणा आहे तिच्याशी संबंधित ती बाब.
यु नो द वे आय लुक ॲट समथिंग अँड अन इमेज अपीयर्स इन माय माइंड.
जसं मी एखाद्या गोष्टीकडे बघतो आणि त्याची प्रतिमा माझ्या मनामध्ये निर्माण होते.
द वे इन व्हिच माय माइंड रिएक्ट्स टू स्ट्रेस अँड सो ऑन.
आणि विशेषतः तणावाला माझं मन ज्या पद्धतीने प्रतिसाद देतं त्यासारखी गोष्ट.
सो द माइंड एज इफ यू लाइक अ मेकॅनिझम.
तुम्ही असं पण म्हणू शकता की इथे मन म्हणजे एक प्रकारे काम ज्या पद्धतीने करतं ती गोष्ट.
बट वी नो देयर आर टू मोर सेट्स ऑफ लॉज दॅट गव्हर्न आवर धम्म लाईफ.
आणि त्याचबरोबर आपल्याला हे पण माहिती आहे की दोन असे नियम आहेत की जे आपलं धम्मजीवन जे आहे त्याला नियंत्रित करतात, त्याला चालवतात.
दीज टू सेट्स ऑफ लॉज मेक पॉसिबल द अटेनिंग ऑफ बोधी.
आणि हे जे दोन नियम आहेत त्याच्यामुळे बोधी प्राप्त करणं संभव होतं.
You know, the building of a bridge depends on the laws of physics.
जसं एखादा पूल बांधणं भौतिक शास्त्राच्या नियमावर आधारित आहे.
And of chemistry too, of course.
आणि त्याचबरोबर रसायनशास्त्रावर सुद्धा.
Because of the laws of thermodynamics and the properties of metals and other materials, you can make a bridge.
What is thermodynamics? Thermodynamics. जो काही नियम आहे.
Thermodynamics.
आणि त्याबरोबर ज्या काही वस्तू त्याच्यामध्ये वापरल्या जात असतात त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तो ब्रिज असतो.
यु नो बिकॉज ऑफ द लॉज ऑफ द वे इन व्हिच सब अटॉमिक पार्टिकल्स वर्क यू कॅन क्रिएट अन एटम बॉम्ब.
आणि जे काही रेणूचे उपभाग आहेत किंवा अणूचे जे उपभाग आहेत किंवा रेणू म्हणूया आपण त्याच्या माध्यमातून अणुबॉम्ब कसा बनवायचा हे आपल्या लक्षात येतं.
यू कॅन स्टडी दीज लॉज अँड वॉट इट्स रिमार्केबल व्हॉट कॅन हॅपन व्हेन यू स्टडी देम.
आणि जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करता तेव्हा खरंच काय घडू शकतं ते लक्षात येतं.
यू नो लाईक जस्ट रिसेंटली द युरोपियन स्पेस एजन्सी सेंट अ सॅटेलाइट टू अ कॉमेट व्हिच इज ओनली 4 किलोमीटर्स वाइड.
आणि नुकतं
अॅस्टरॉइड No, European.
European.
European
Space Agency ने एक उपग्रह धूमकेतु वर पाठवलेला आहे जो धूमकेतु 4 किलोमीटर लांबीचा आहे
300 million kilometers away.
आणि तो 300 किलोमीटर
300 million kilometers away.
300 million kilometers दूर तो
30
crore 30 कोटी किलोमीटर दूर तो धूमकेतु आहे.
And they managed to land this craft on a 4 kilometer wide piece of rock.
आणि जो 4 किलोमीटर लांबीचा जो काही दगड आहे त्याच्यावर हे विमान जाऊन तिथे स्थिरावलं.
It wasn't luck.
ते काही कुठल्या भाग्यामुळे किंवा योगायोगामुळे झालेलं नाही.
It wasn't some god.
किंवा देवाने ते केलेलं नाही.
It was the laws of physics.
तर भौतिक शास्त्राच्या नियमानुसार ते झालेलं आहे.
So actually our own dhamma life is governed by regularities of that kind.
आणि आपलं धम्मजीवन सुद्धा अशा प्रकारच्याच एक नियमिततेचा किंवा नियमांचाच परिणाम आहे.
And those are of course karma and dhamma niyama.
आणि हे जे नियम आहेत ते कर्म आणि धम्म नियम आहेत.
Karma niyama means first of all recognizing that you are a moral agent.
कर्म नियम याचा अर्थ असा होतो की ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेणं की तुम्ही एक प्रकारे नैतिक घटक आहात.
You recognize that I am responsible for my actions.
ही गोष्ट लक्षात घेणं की मी माझ्या कृतीसाठी जबाबदार आहे.
They didn't make me. It wasn't their fault.
त्यांनी मला असं करायला भाग पाडलं नाही हा त्यांचा दोष नाही.
Lateness did not happen to me.
उशीर मला झालेला नाही.
I was late or we were late.
तर मी उशिरा आलेलो आहे किंवा आम्ही उशिरा आलेलो आहोत.
We are responsible for our own actions.
तर आपल्या कृतीसाठी आपण स्वतः जबाबदार असतो.
Actually most people do not accept this responsibility fully.
खरं तर अनेक लोक पूर्णपणे ही जबाबदारी स्वीकारत नाही.
And this is one of the things that we need to fully complete ourselves.
खरं तर ही अशी गोष्ट आहे की जी पूर्णतः आपल्याला माहित असणं गरजेचं आहे.
So working with karma niyama means first of all taking full responsibility for your own actions.
आणि म्हणून कर्म नियमासोबत काम करणं याचा अर्थ होतो की पूर्णपणे आपल्या कृतीची जबाबदारी घेणं.
Then you try to develop more and more skillful states of mind.
आणि त्यानंतर मग तुम्ही अधिकाधिक कुशल मानसिक अवस्था विकसित करण्याचा प्रयत्न करता.
Under the law of karma, that means you change.
मग कर्माच्या नियमाच्या अंतर्गत याचा अर्थ असा होतो की तुम्ही बदलता.
Just as you know the adjustment of the laws of physics means you can working with the laws of physics means you can land on a comet, so if you work with karma you can change yourself.
जसं भौतिक नियमांसोबत काम करण्याचा परिणाम असा आहे की तुम्ही धूमकेतूवर जाऊन तिथे उतरू शकता. अगदी तशा सारखं जर तुम्ही कर्मासोबत काम करू केलं तर तुम्ही बदलता.
Developing skillful mental states and performing skillful actions means that you become more open, more flexible, more happy.
आणि स्वतःच्या मानसिक अवस्था अधिक कुशल मानसिक अवस्था बनवण्याने अधिक कुशल कृती केल्याने तुम्ही अधिकाधिक खुले बनता अधिकाधिक सुखी आनंदी बनता.
You feel more and more satisfied with your life.
तुमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल अधिकाधिक समाधानी बनता.
And this happens quite naturally.
आणि ही गोष्ट अगदी स्वाभाविकपणे घडते.
It doesn't mean that everything will go well in the world around you.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट तुमच्या अवतीभोवती जी आहे अगदी ती चांगलीच चालेल असा त्याचा अर्थ नाही.
Of course, karma does affect the world.
या निश्चितच कर्म जगावर सुद्धा काम करतं.
But bad things happen to good people.
परंतु वाईट गोष्टी चांगल्या लोकांसोबत सुद्धा घडतात.
And good things happen to bad people.
आणि चांगल्या गोष्टी वाईट लोकांसोबत घडतात.
The principal issue is how you feel in yourself.
परंतु यातलं मुख्य तत्व असं आहे की तुम्हाला त्यावेळेस काय वाटतं स्वतःला काय तुम्ही अनुभव करता किंवा काय वाटतं.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड.
ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे.
द प्रिन्सिपल इफेक्ट ऑफ कर्म इज टू चेंज द व्हेरी नेचर ऑफ आवर ओन कॉन्शियसनेस.
तर एक प्रकारे कर्माच्या ह्या नियमाचा परिणाम हाच आहे की आपल्या स्वतःची जी काही जाणीव आहे जागृती जी आहे तिला बदलवणं.
इट बिकम्स मोर ओपन मोर फ्लेक्सिबल.
ती अधिक खुली बनते अधिक लवचिक बनते.
इट बिकम्स मोर एबल टू मर्ज विथ थिंग्स अराउंड टू एंटर इन टू रिलेशनशिप विथ द वर्ल्ड अराउंड.
आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींसोबत त्यांच्याशी संबंधित संबंध करताना आपण सहजगत्या त्यांच्यामध्ये मिसळू शकतो.
And of course eventually that karmic development leads to the point at which you recognize there is no fixed self.
परंतु कर्माचे अशा प्रकारचं कर्मावर काम करणं म्हणजे एका अशा बिंदूला येतं जिथे तुम्ही असं हे समजता की कुठलाही प्रकारचा पक्का असा स्व नाही.
It reaches the point where you are able to see the true nature of reality.
आणि तुम्ही अशा एका बिंदूला येऊन पोहोचता जिथे तुम्ही सत्यतेचे जी काही सत्यता आहे त्यात सत्यतेला तुम्ही समजता.
But of course from that point on you enter more and more into the dhamma niyama processes.
आणि मग ते तिथून पुढे तुम्ही अधिकाधिक धम्मनियमांच्या प्रक्रियेमध्ये दाखल होता.
सो कर्मिक प्रोसेसेस व्हेन यू ऍक्ट स्किलफुली लीड टू द पॉइंट एट व्हिच धम्मनियम प्रोसेसेस इमर्ज फुली विद इन यू.
तर कर्मनियमांची प्रक्रिया म्हणजे तुम्ही अशा प्रकारे अधिकाधिक स्वतः अधिकाधिक कर्मनियम प्रोसेसेस
लीड टू द पॉइंट एट व्हिच यू Dhamma-niyama processes emerge fully.
ती गोष्ट तुम्हाला त्या बिंदूपर्यंत आणून पोहोचवते जिथे धर्मनियम प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होते.
Dhamma-niyama processes first of all are felt as a sort of pull.
सुरुवातीला धर्मनियम प्रक्रिया एक प्रकारे तिचा तुम्ही काय म्हणता येईल ती तुम्हाला खेचते असा तुम्ही अनुभव करता.
An attraction to the Dhamma.
एक प्रकारे धम्माचं आकर्षण तिथे असतं.
Whether the Dhamma is expressed in formal Buddhist terms or not.
तो धम्म जो आहे तो अगदी बौद्ध संदर्भात किंवा बौद्ध संकल्पनेने सांगितलेला असेलच असं नाही.
The first arising of faith, you could say.
असं पण म्हणू शकतो की एक प्रकारे श्रद्धेची तिथे निर्मिती आहे.
Or the first arising of some a true understanding.
असं पण आपण म्हणू शकतो की एक प्रकारे समजेचे सुरुवात आहे तिथे.
The first arising of a little bit of samyak drishti.
सम्यक दृष्टीची थोडीशी सुरुवात तिथे आहे.
Which draws you into the Dhamma.
जी गोष्ट मग तुम्हाला धम्माकडे खेचते.
So that's where whole Dhamma life begins.
आणि इथेच खऱ्या अर्थाने धम्म जीवन सुरुवात होतं.
It begins when you get that little spark of Dhamma Niyama within you.
तुमच्या आतमध्ये तो धम्म नियमाचा ही थोडीशी ठिणगी किंवा झलक जेव्हा तुम्ही अनुभवता तेव्हा ते सुरुवात होते.
And that of course is what we're looking for in our people we're ordaining.
And here's the gosta hai ji janna apan dikshit karnar ahot tyachyamadhe apan pahato.
We want to see that there's that spark of the dhamma niyama.
Apan janu kai dhamma niyamachi hi ji thingi ahe tyachyamadhe pahu ichhito.
Of course we want to see more than that, but that at least is the first thing.
Nishitas tyachyapeksha jastiche adhik apan tyachyakadun apekshit thevto, parantu kiman hi gosht tari tithe asli paije.
Is that the light of the dhamma in their eyes.
धम्माचा प्रकाश जणू काही त्यांच्या डोळ्यात दिसला पाहिजे.
Have they had a little glimpse of the Buddha.
बुद्धाची एक झलक छोटीशी झलक त्यांना पाहिजे.
Have they got some vision of the Sangha.
आणि संघाचं एक प्रकारची दृष्टी दृष्टांत त्यांना पाहिजे.
Because that is the first pulling within you of the Dhamma-niyama.
कारण एक प्रकारे तोच धम्मनियमाचा एक प्रकारे धम्मनियमाकडे आकर्षित होणं आहे धम्मनियमाकडे खेचलं जाणं.
Of course when you enter the stream then the dhamma niyama takes over.
परंतु जेव्हा तुम्ही ह्या प्रवाहात दाखल होता तेव्हा धम्म नियम एक प्रकारे तुमच्यावर हावी होतो.
You realize that the sense of a separate self is just an idea.
तिथे तुमच्या लक्षात येतं की एक वेगळा असा स्व आहे ही केवळ एक कल्पना आहे ही बाब लक्षात येते.
It's just a mental construction.
केवळ ते एक मनाची जडणघडण आहे ही गोष्ट लक्षात येते.
It doesn't really exist.
अशा प्रकारचा वेगळा स्व अस्तित्वात नाही.
You know, you get upset when somebody says something to you about you.
तुम्ही जेव्हा कोणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी म्हणतं तेव्हा तुम्ही नाराज होता निराश होता.
But who is really upset?
परंतु कोण खऱ्या अर्थाने निराश होत आहे?
What has actually been damaged? What has been hurt?
कशाला म्हणजे क्षती पोहोचलेली आहे कशाला हानी पोहोचवलेली आहे.
So with stream entry you realize that in a way there's nothing that has been damaged.
परंतु श्रोतापन्न अवस्थेमध्ये तुम्ही ही गोष्ट समजता की अशी कुठलीच गोष्ट नाही जिला हानी पोहोचवली जाऊ शकेल.
Maybe the reaction still goes on, the habit is there.
कदाचित त्यावेळेस तुमच्या प्रतिक्रिया सुरू असतील काही ज्या काही सवयी आहेत त्या सुरू असतील.
But you realize that something fundamental about you is untouched.
परंतु ही गोष्ट तुमच्या लक्षात येते की तुमच्यामध्ये असं काहीतरी मूलभूत आहे ज्याला स्पर्श केला जाऊ शकत नाही.
Something fundamental about life is untouched.
किंवा असं पण म्हणू शकता की जीवनाबद्दलच असं काहीतरी मूलभूत आहे की ज्याला स्पर्श केला जाऊ शकत नाही.
So with stream entry these processes begin to unfold beyond self-clinging.
आणि एक प्रकार ही प्रक्रिया तुम्हाला स्वतःची जी काही स्वासक्ती आहे त्याच्या पलीकडे घेऊन जाते.
And you increasingly find yourself responding in a non-egoistic way.
आणि तुम्ही मग स्वतः अनुभव करता की अधिकाधिक तुम्ही लोक जो प्रतिसाद देता तो स्व आसक्ती रहित प्रतिसाद देता.
You don't do it, it just happens.
आता ही गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक करत नाही तर स्वाभाविकता ती घडते.
And I've quoted often what Bhante experienced in Nagpur on the 6th of December 1956.
आणि ही गोष्ट मी सातत्याने सांगत आलेलो आहे. भंतेंचा 1956 ला नागपूरमध्ये जे भंतेने केलेलं आहे ते मी सतत सांगत आलेलो आहे.
He just responded to the need around him without thought.
आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यावेळेस जी काही आवश्यकता होती त्या आवश्यकतेला जणू त्यांनी प्रतिसाद दिलेला होता.
Maybe that was something of dhamma niyama.
कदाचित काहीतरी धम्म नियम तिथे काम करत असेल.
So that the tendency, the direction of such of dhamma niyama processes is towards compassionate activity.
आणि अशा प्रकारच्या धम्म नियम प्रक्रियेचा स्वभावच असा आहे की ती एक प्रकारे उत्स्फूर्त अशा करुणेची कृती करते.
बिफोर यू गेन स्ट्रीम एंट्री यू हॅव टू वर्क टू मेक दोज धम्म नियम प्रोसेसेस अलाइव इन यू.
आणि श्रोतापन्न अवस्थेच्या अगोदर धम्म नियमाच्या प्रक्रियेला जाणीवपूर्वक तुम्हाला घडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो.
यू हॅव टू बी रिसेप्टिव्ह टू दोज फोर्सेस एज दे अराइज इन यू.
जसं ह्या शक्ती तुमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात करतात त्या शक्तीच्या प्रती तुम्हाला ग्रहणशील राहावं लागतं.
गेटिंग युअर सेल्फ आउट ऑफ द वे
त्यांच्या आड येण्यापासून तुम्हाला दूर व्हावं लागतं.
अँड डिलिबरेटली कल्टिवेटिंग अ कनेक्शन विथ व्हॉट एव्हर रेप्रेझेंट्स दोज धम्म नियम प्रोसेसेस एट देअर हायेस्ट.
आणि त्याचबरोबर अशा प्रयत्न करावा लागतो की ज्या कोणत्या माध्यमातून धम्म नियम प्रक्रिया तुमच्या सोबत अभिव्यक्त होईल त्या गोष्टीला प्रतिसाद देणं.
इन अदर वर्ड्स बुद्ध धम्म संघ.
दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर बुद्ध धम्म संघाला.
सो यस एंड यू कंटिन्युअसली मेक एन एफर्ट टू अंडरमाइन युअर सेल्फ क्लिंगिंग.
तुम्ही सातत्याने तुमच्या स्व आसक्तीला कमी करण्याचा प्रयत्न करत असता.
सो यस बिफोर स्ट्रीम एंट्री यू हॅव टू मेक दिस एफर्ट कर्मिक एफर्ट.
श्रोतापन्न अवस्थेच्या अगोदर हा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो कर्माच्या अर्थाने प्रयत्न करावा लागतो.
बट यू ऑल्सो हॅव टू मेक एन एफर्ट टू गेट युअर सेल्फ आउट ऑफ द वे.
त्याचबरोबर हा सुद्धा प्रयत्न करावा लागतो की तुम्ही ह्या गोष्टीच्या आड येण्यापासून स्वतःला दूर करणं.
टू रेकॉग्नाइज दोज धम्म नियम प्रोसेसेस विथ इन यू.
तुमच्या आतमध्ये असणाऱ्या ह्या धम्म नियमाच्या प्रक्रियेला ओळखणं.
अँड टू कल्टिवेट अ कनेक्शन विथ व्हॉट represents those dhamma niyama processes.
आणि धम्म नियम प्रक्रियेला जी कोणती गोष्ट अभिव्यक्त करते दर्शवते त्या गोष्टी कल्टिवेट ती
whatever represents
तर ते कनेक्ट त्यांच्यासोबतचं जे नातं आहे ते नातं निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करता.
After stream entry, but in a way you don't need to make an effort.
परंतु श्रोतापन्न अवस्थेनंतर तुम्हाला प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही.
If the stream, if you're in the current of the river, you can just let it carry along.
जर तुम्ही त्या नदीच्या प्रवाहात असाल तर तुम्ही स्वतःला त्या प्रवाहात वाहू देता.
Of course, if you start to row, you'll go even faster.
आणि निश्चितच जर तुम्ही हातपाय हलवायला सुरुवात केली म्हणजे तो वळवायला सुरुवात केली तर तुम्ही अधिक पुढे जाता.
But if you don't, even if you don't, you will be naturally carried down to the sea.
आणि जरी तुम्ही वळवलं नाही तरी देखील त्या प्रवाहामध्ये तुम्ही पुढे समुद्राकडे जाता.
So you can have lazy stream entry or active stream entry.
तर तुम्हाला एक आळसी श्रोतापन्न अवस्था पण असू शकते किंवा तुम्ही तुमची सक्रिय श्रोतापन्न अवस्था पण असू शकते.
So we've seen that order members these days are declaring themselves stream entrants. Maybe we should ask them, are you a lazy stream entrant or an active one?
आजकाल जे धर्मचारी स्वतःला श्रोतापन्न म्हणून घोषित करत आहेत त्यांना आपण हा प्रश्न विचारू शकतो की तुम्ही आळशी श्रोतापन्न आहे की तुम्ही ऍक्टिव्ह श्रोतापन्न आहे.
आय एम विचारतो. यू विल हॅव टू से यस योरसेल्फ बिकॉज इट टेक्स वन टू नो वन. So, let's move on to stages of commitment.
तर आता आपण प्रतिज्ञा पद्धतीच्या ज्या पातळ्या आहेत त्याच्याकडे येऊया, चरण आहेत त्याच्याकडे येऊया.
So, the dhamma life requires active and conscious cooperation with karma and dhamma niyama processes.
तर धर्म जीवन जे आहे ते सक्रिय स्वरूपात धम्म नियम आणि कर्म नियमाच्या प्रक्रियेला सहकार्य आहे.
If you don't make an effort, karma niyama, well, you'll just act unskillfully.
जर तुम्ही प्रयत्न नाही केला तर कर्म नियमाच्या अंतर्गत तुम्ही मग अकुशलच कृती कराल.
If you don't make an effort, dhamma niyama processes will either not arise in you or you'll misunderstand them and get misled.
आणि जर धम्मनियमाच्या अर्थाने तुम्ही प्रयत्न नाही केला तर एकतर ते धम्मनियम प्रक्रिया तुमच्यामध्ये विकसित होणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने विकसित होईल आणि चुकीच्या दिशेला तुम्ही जाल.
You'll think it's some god or something like that, no?
तुम्ही त्याला कदाचित देवाच्या स्वरूपात पाहाल.
Or you'll think you're some god.
किंवा मग स्वतःच तुम्ही देव आहात असा प्रकारचा विचार कराल.
So unless you know how to work with those dhamma niyama processes, they just won't happen, or if they do happen, they'll be misapplied.
जर धम्मनियम प्रक्रियेसोबत अशा प्रकारे जर तुम्ही काम नाही केलं तर निश्चितच त्या एकतर निर्माण होणार नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने त्या निर्माण होतील.
If you are to really make dhammic progress, you need to consciously and explicitly reorient your life so that it's based upon the cultivation of those processes.
आणि धम्मनियम प्रक्रियेला निर्माण होऊ द्यायचं असेल तर निश्चितच जागृतीपूर्ण रीत्या आणि जाणीवपूर्वक तुम्हाला तुमच्या जीवनाची पुनर्रचना करावी लागेल जेणेकरून ते धम्मनियमाच्या प्रक्रियेसोबत राहतील.
It won't happen unless you make that conscious effort.
ही गोष्ट जोपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही तोपर्यंत निर्माण होणार नाही.
For a start, anything that you do will be under the service of your ego clinging.
परंतु आणि त्याच्या अगोदर जे काही तुम्ही कराल ती सगळी गोष्ट केवळ तुमच्या स्वला मोठं करण्यासाठी किंवा स्वची सेवाच करण्यासाठी होती.
So if you're to use these processes within the overall system of pratitya samuppada, you need to do it explicitly and consciously.
आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर प्रतित्य समुपादाच्या अंतर्गत तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला विशेष स्वरूपात आणि जाणीवपूर्वकच यासाठी प्रयत्न करावा लागतील.
So I hope this is clear. This is very important indeed.
मला असं वाटतं की ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि आशा आहे की ही स्पष्ट होत असेल.
Because the clearest expression of this explicit and conscious reorientation is going for refuge to the Buddha, Dhamma and Sangha.
कारण अशा प्रकारचं जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आणि अगदी ठोस स्वरूपाचे जे प्रयत्न आहेत ते करणं ही गोष्ट जणू काही म्हणजे ही जी बाब आहे ती एक प्रकारे शरणगमनाच्या माध्यमातून दर्शवली जाते.
When you go for refuge to the Buddha, Dhamma and Sangha, you're explicitly committing yourself to using karma niyama processes to develop a more and more skillful and refined mind.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही शरणगमन करता तेव्हा एक प्रकारे तुम्ही एक्सप्लिसिटला काय म्हणताय अगदी विशेष पद्धतीने ठोस पद्धतीने स्पष्टपणे कार्य करण्यासाठी
you're explicitly committing yourself to using karma niyama processes to develop a refined and skillful mind.
तर जाणीवपूर्वक तुम्ही एक प्रकारे ह्या गोष्टींना कर्म नियमाची प्रक्रिया विकसित करण्यासाठी वापरता जेणेकरून अधिकाधिक शुद्ध आणि अधिकाधिक शुद्ध आणि ओपन
माइंड रिफाइंड
रिफाइंड आणि शुद्ध मन तुम्ही विकसित करता.
Yeah, you see, you're actually in the act of going for refuge to the Buddha, Dhamma and Sangha. You're saying, I'm going to use karma niyama processes.
तर एक प्रकारे जेव्हा तुम्ही बुद्ध धम्म संघाला शरण जाता तेव्हा ते हे म्हणता की मी कर्म नियम प्रक्रिया जी आहे ती वापरणार आहे.
I'm not going to use money or power or influence or anything like that. I'm going to use karma niyama processes.
तर तुम्ही तिथे असं म्हणत नाही की आता मी पैसा वापरेल शक्ती वापरेल किंवा त्याच्यासारख्या इतर गोष्टी वापरेल तर तुम्ही असं म्हणता की मी कर्म नियमाच्या प्रक्रियेला वापरणार आहे.
I'm going to live in accordance with what is skillful.
आणि जे काही कुशल आहे त्याच्यानुसार मी जगण्याचा प्रयत्न करणार आहे.
Because only that way can you get to the point where you can even approach Buddhahood.
केवळ त्याच माध्यमातून तुम्ही अशा बिंदूपर्यंत येऊन पोहोचता जिथून तुम्ही बुद्धाकडे वाटचाल करू शकता.
And you're committing yourself to working with dhamma niyama processes.
आणि त्याचबरोबर तुम्ही धम्म नियमाच्या प्रक्रियेसोबत काम करण्यासाठी सुद्धा प्रतिज्ञाबद्ध होता.
In effect, what you're doing is committing yourself to getting out of the way so that dhamma niyama processes can unfold within you.
एका अर्थाने तुम्ही या गोष्टीसाठी प्रतिज्ञाबद्ध होता जेणेकरून धम्म नियम प्रक्रिया जी आहे ते विकसित होण्यासाठी तुम्ही त्यांच्या आड येण्यापासून दूर राहण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होता.
So you're consciously committing yourself to ending self-clinging.
याचा अर्थ असा होतो की सातत्याने स्व आसक्ती जी आहे तिला संपवण्यासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होता.
Just think about that. That's quite a big thing to commit yourself to.
तर ही ह्या गोष्टीबद्दल खरंच विचार करा. ह्या गोष्टीला प्रतिज्ञाबद्ध होणं मोठी गोष्ट आहे.
You're committing yourself to completely changing the way in which you think.
ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः आहात स्वतःविषयी विचार करता त्या गोष्टीलाच पूर्णपणे बदलवण्यासाठी आपण तुम्ही प्रतिज्ञाबद्ध आहात.
यू आर डिसाइडिंग यू आर नॉट गोइंग टू गो द वे दॅट मोस्ट पीपल गो क्वाइट नॅचरली.
तुम्ही हे हा निर्णय घेत आहात की जे इतर लोक अनेक लोक स्वाभाविकपणे ज्या पद्धतीने जातात त्या पद्धतीने तुम्ही जाणार नाही.
यू आर नॉट गोइंग टू गाइड युअर लाईफ बाय सेल्फ इंटरेस्ट.
तुम्ही तुमचं जीवन केवळ स्वार्थाने तुम्ही जगणार नाही, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं जीवन चालवणार नाही.
यू आर गोइंग टू अलाउ डॉमिनियम प्रोसेसेस टू वर्क थ्रू यू.
तर तुम्ही एक प्रकारे धम्म नियमनची प्रक्रिया तुमच्या माध्यमातून काम करू देण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होत आहात.
यू आर गोइंग टू, द वे बॅटी पुट्स इट इज, कोऑपरेट विथ दोज फोर्सेस.
भंते ज्या पद्धतीने सांगतात अगदी त्या पद्धतीने तुम्ही ह्या शक्तीला एक प्रकारे सहकार्य करता.
नाउ ऑफ कोर्स दे आर नॉट सम इंडिपेंडेंट फोर्स लाइक अ गॉड ऑर एनीथिंग लाइक दॅट.
निश्चितच ह्या शक्ती ज्या आहेत त्या काहीतरी वेगळ्या शक्ती आहेत असा त्याचा अर्थ नाही, देवासारख्या त्या शक्ती नाही.
बट इट्स अ बिट लाइक व्हेन यू से आय एम गोइंग टू जंप अक्रॉस द रिवर.
ही गोष्ट अगदी त्यासारखी आहे की जिथे तुम्ही असं म्हणता की ह्या नदीच्या पलीकडे मी उडी मारणार आहे.
ऍक्च्युली इट्स ग्रॅव्हिटी दॅट कॅरीज यू ओव्हर.
खरं तर तिथे तुम्हाला उडी मारणं त्या गुरुत्वाकर्षणामुळे शक्य होतं.
अपार्ट फ्रॉम द लॉज ऑफ युअर एनाटॉमी इट्स द लॉज ऑफ फिजिक्स दॅट कॅरी यू ओव्हर.
आणि तुमच्या शरीर शास्त्राच्या व्यतिरिक्त तिथे जो भौतिक शास्त्राचा नियम आहे तो काम करतो.
सो यू कोऑपरेट विथ दोज फोर्सेस.
आणि एक प्रकारे त्या शक्तीशी एक तुम्ही सहकार्य करता.
बट यू डिडंट मेक ग्रॅव्हिटी.
परंतु तुम्ही काही शक्ती गुरुत्वाकर्षण निर्माण केलेलं नाहीये.
ऑफकोर्स नोबडी एल्स डिड ईदर.
आणि कोणी दुसऱ्याने पण ते निर्माण केलेलं नाही.
इट्स जस्ट द वे थिंग्स आर.
तर ही गोष्ट जसं निसर्गता आहे, स्वाभाविक आहे, अगदी तशीच आहे.
सो इन द सेम वे यू कोऑपरेट विथ दीज लॉज विथ इन रियालिटी दॅट गो बियॉन्ड सेल्फ क्लिंग.
आणि अगदी त्याच प्रकारे ह्या सत्यतेमध्ये असणारे जे काही नियम आहेत त्या नियमांचा तुम्ही स्वच्या पलीकडे जाण्यासाठी वापर करता.
सो दॅट यू फील व्हॉट यू आर डूइंग इज नॉट कमिंग फ्रॉम I.
आणि मग ही गोष्ट तुमच्या लक्षात येते की कुठलीही गोष्ट केवळ मी मी मधून येत नाही.
यू जस्ट रिस्पॉन्ड.
केवळ तुम्ही प्रतिसाद देता.
सो येस, दिस इज व्हॉट कमिटमेंट रिअली मीन्स.
आणि प्रतिज्ञाबद्धतेचा हाच खरा अर्थ आहे.
दिस इज व्हॉट गोइंग फॉर रेफ्यूज रिअली मीन्स.
शरण मागण्याचा हा खऱ्या अर्थाने अर्थ आहे.
दिस इज द एसेन्स ऑफ व्हॉट वी नीड टू गेट होल्ड ऑफ ड्यूरिंग दीज डेज.
आणि ह्या काही दिवसांमध्ये ही ती गोष्ट आहे, अगदी सारा साराची ही गोष्ट आहे जिला जी आपल्याला समजली पाहिजे.
वी नीड टू गेट होल्ड ऑफ इट सो दॅट वी कॅन हेल्प आवर पीपल वेअर अटेंडिंग.
तर ही गोष्ट आपल्याला अधिक समजली पाहिजे कारण ज्या लोकांना आपण भिक्षा देणार आहोत त्यांच्यासाठी.
बट वी कॅन ओनली डू दॅट इफ वी रियली गॉट होल्ड ऑफ इट आवरसेल्व्स.
आणि ती गोष्ट आपण तेव्हाच करू शकतो जर ती आपल्या स्वतःला समजलेली असेल तर.
So Bhante says that this commitment is gradual.
Bhante asa mhantat ki hi ji pratityabaddhata ahe ti halu halu vikasit hot janari ahe.
And you're all familiar with the five levels of going for refuge.
Ani aapla sagalyana he maithe ki aapla sharangamnache paas star kiwa patale ahe.
You remember the first level is cultural going for refuge.
Tumhala sagalyana maithe ki pahile je ahe ki sanskrutik sharangaman ahe.
In a way this is not a commitment at all.
एका अर्थाने हे कुठल्याही प्रकारची प्रतिज्ञाबद्धता नाहीये.
इट्स जस्ट दॅट यू आर बोर्न इन टू अ सर्टन सिच्युएशन अँड पीपल देअर आर बुद्धिस्ट.
तुम्ही एका विशिष्ट परिस्थितीत जन्म झालेला आहे तुमचा, तिथे आजूबाजूला जे लोक आहेत ते बौद्ध आहेत.
सो यू जस्ट जॉईन इन विथ द ऍटिट्यूड्स अँड कस्टम्स ऑफ दोज पीपल.
आणि त्या लोकांच्या ज्या काही परंपरा आहेत, दृष्टिकोन आहेत, त्याच्यासोबतच तुम्ही मग एक प्रकारे त्याच्यासोबत जाता तुम्ही.
बट देयर इज नो रियल एफर्ट, नो रियल कमिटमेंट.
परंतु कुठल्याही प्रकारचा तिथे प्रयत्न, खरा प्रयत्न असत नाही, प्रतिज्ञाबद्धता असत नाही.
बट दिस इज स्टिल इम्पॉर्टंट.
परंतु ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे.
बिकॉज एज अ रिझल्ट ऑफ दिस यू ऍक्ट इन अ गुड वे.
कारण याचा परिणाम म्हणून तुम्ही काही ना काही चांगलं वागण्याचा प्रयत्न करता.
दिस इज प्रॉब्ली द कंडिशन दॅट मेनी ऑफ यू आर इन एज चिल्ड्रन.
तर तुमच्यापैकी अनेक लोकांचे लहान असताना जणू काही हीच परिस्थिती असेल.
जस्ट बिकॉज युअर पेरेंट्स वर बुद्धिस्ट्स अँड द पीपल अराउंड यू वर बुद्धिस्ट्स यू सॉर्ट ऑफ बिगन टू ऍक्ट to some extent on the basis of the precepts and so on.
Tumche aai vadil bauddha asliamule kiwa aajubajuche log bauddha asliamule kahi na kahi anshit tya aadhare tumhi shilacha madhyamatun kaam karnyacha prayatna kela asel.
Probably a lot of the time you didn't really think about it, you just took it in.
Anek vela tumhi tyacha jagrutipurna vichar pan kelela nasel, keval ti goshta keval grahan keleli asel.
And there's no real understanding of where it leads or what it's about.
ती गोष्ट तुम्हाला कुठे घेऊन जाईल किंवा ही सगळ्या गोष्टीचा नेमका काय अर्थ होतो याची कुठलीही समज त्यावेळेस नसेल.
सो वन वॉन्ट्स टू से ऑन वन हँड इट्स नॉट रिअली अ कमिटमेंट, बट ऑन द अदर हँड वन वॉन्ट्स टू से इट्स इम्पॉर्टंट.
तर एकीकडे मी असं म्हणतोय की हे खऱ्या अर्थाची प्रतिज्ञाबद्धता नाहीये, तरी देखील दुसऱ्या बाजूला मात्र ती अतिशय महत्वाची अशी बाब आहे.
इट्स क्वाइट इंटरेस्टिंग इन द वेस्ट वी आर नाउ बिगिनिंग टू गेट सेकंड अँड इवन थर्ड जनरेशन बुद्धिस्ट ऑर्डर मेंबर्स.
तर आता आपल्या पाश्चिमात्यमध्ये असं म्हणूया की काय म्हणतात दुसऱ्या पिढी दुसरी आणि तिसरी पिढी जी आहे धर्मचारींच्या बौद्ध असण्याची ती आता येत आहे.
यु नो सिंह मानस हू इज माय सेक्रेटरी बिफोर मैत्रीवीर.
तर मैत्रीवीरांच्या अगोदर जे सिंह मानस माझे सेक्रेटरी होते ते त्यांना तुम्ही ओळखता.
वेल हिज मदर वाज अ बुद्धिस्ट एंड इट बिकेम एन ऑर्डर मेंबर जस्ट आफ्टर हिम.
तर त्यांची आई जी आहे ती बौद्ध आहे आणि यांच्या धर्मचारी बनण्यानंतर काही दिवसांनीच त्या धर्मचारी झाले.
सो व्हेन ही वाज 14 ही वाज गोइंग अलोंग टू द सेंटर.
आणि म्हणून जेव्हा तो 14 वर्षाचा होता तेव्हा केंद्रामध्ये जायला त्यांनी सुरुवात केली.
एंड अ रिझल्ट ऑफ दॅट ही केम टू अंडरस्टँड मोर डीपली व्हॉट इट मीन्स एंड वेंट फॉर रेफ्यूज.
आणि मग त्याच्यातून ह्या गोष्टीचा काय अर्थ होतो ही गोष्ट त्यांना समजायला लागली आणि ते धर्मचारी झाले.
सो बिकॉज द कल्चरल लेव्हल लीड्स टू सम डिग्री ऑफ स्किलफुल ऍक्शन it creates a good mind.
आणि अशा प्रकारचे सांस्कृतिक शरणगमन सुद्धा काही ना काही चांगले कुशल आचरण निर्माण करतं आणि त्याच्यातून एक चांगलं मन विकसित होतं.
But as you know, nothing is certain at this stage.
परंतु इथे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठलीही गोष्ट निश्चित असत नाही.
And good Buddhist parents can have children who go wrong.
आणि कितीतरी चांगल्या आईवडिलांच्या बौद्ध आईवडिलांच्या पोटी फार विचित्र बाळा आलेली असतात.
And it's not necessarily anything to do with you.
आणि त्याचा संबंध तुमच्याशीच असेल असं नाही.
It may be, but not necessarily.
कदाचित तुमच्याशी त्याचा संबंध असू शकतो परंतु गरज नाही की तुमच्याशीच त्याचा संबंध असेल.
Because well, in the end there's a separate individual.
कारण ते जे आहेत ते वेगळे व्यक्ती आहेत.
Provisional going for refuges is the point at which some little flash of the Dhamma comes through.
तात्कालिक शरणगमनामध्ये काय होतं तर अतिशय छोटीशी झलक जी आहे धर्माची ती आतमध्ये आलेली असते.
You're very familiar with this with people on retreat.
तर ही गोष्ट लोकांची लोकांसोबत शिबिरामध्ये जी घडते ती गोष्ट तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे.
And in the context of the retreat suddenly they get a glimpse of the Dhamma.
आणि शिबिराच्या संदर्भात अशा लोकांना अगदी धर्माची झलक मिळते.
And sometimes they say, oh, I want to give my whole life to the Dhamma.
आणि कधी कधी मग हे लोक असं म्हणतात की आता माझं संपूर्ण जीवन मी धर्मासाठी देणार आहे.
And then you meet them next week in the center and they can't even remember that experience.
आणि मग पुढच्या आठवड्यात तुम्ही त्यांना केंद्रामध्ये भेटता तेव्हा त्यांना तो अनुभव सुद्धा आठवत नाही.
I remember Bhante saying that quite often after the death of somebody close to you, people have very strong feeling for the Dhamma.
आणि भंते सांगतात की जेव्हा एखादा जवळचा व्यक्ती तुमचा वारतो तेव्हा तुम्हाला धम्माविषयीच्या अगदी मजबूत अशा भावना निर्माण होतात.
And they'll come to you and say, I'm just going to give my whole life to the Dhamma, nothing else is there.
आणि मग त्यावेळेस तुम्ही येता आणि म्हणता की आता इथून पुढे माझं सगळं जीवन मी धम्मासाठी देणार आहे दुसरं कशासाठीच नाही.
And you have to say, yes, that's really good, even though you know there's no depth to it.
आणि मग तुम्ही केवळ हे ऐकत असताना एवढंच म्हणता की हो काय हरकत नाही, हे माहित असताना की याच्या म्हणण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये, सखोल अर्थ नाहीये.
इट्स जेन्युइन, इट्स रिअल.
ही खर तर एक प्रामाणिक गोष्ट असते,
देर इज सम रिअल ग्लिम्प्स,
त्यांना एक प्रकारची सत्य झलक मिळालेली असते.
But there's no ability to get behind that glimpse.
परंतु त्या झलकीच्या पलीकडे जाण्याची कुठलीही क्षमता असत नाही.
It's as if it's something separate from the rest of their lives.
जणू काही ही गोष्ट त्यांच्या बाकीच्या जीवनापेक्षा वेगळी आहे अशी ती बाब.
It's as if their life is going along like that, and then suddenly over here they have this vision.
आणि जणू काही त्यांचं जीवन एका पातळीवर चालू आहे आणि इकडे दुसरीकडे कुठेतरी तो दृष्टांत आहे.
So that there's no way they can connect with and put themselves behind that yet.
आणि कुठल्याही पद्धतीने त्या जो दृष्टांत आहे त्याच्याशी संबंधित लावण्यासाठी आणि त्याच्या पलीकडे जाण्यासाठी कुठलीही गोष्ट असत नाही.
So you can't really work with karma and dharma niyama processes very very deeply.
आणि म्हणून इथे कर्मनियम किंवा धर्मनियमाच्या प्रक्रियेला तुम्ही अधिक सखोलात काम करू शकत नाही.
Nonetheless, there are those flashes. Yeah?
असं जरी असलं तरी काही झलकी इथे मात्र आहेत.
And they may reach the point where actually it's possible to go deeper.
आणि कदाचित ह्या झलकी त्या अवस्थेपर्यंत येऊ शकतील की जिथे त्यांना अधिक सखोल घेऊन जाणं शक्य होईल.
And that's what we experience with people involving themselves with our movement.
आणि हीच गोष्ट आपण अनुभव करतो की जे लोक आपल्या चळवळीमध्ये दाखल होतात त्यांच्या संदर्भात.
इफेक्टिव्ह गोइंग फॉर रेफ्युज इज ऑफ कोर्स वेअर यू हॅव गॉट सच अ पॉवरफुल अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट गोज बियॉन्ड सेल्फ क्लिंगिंग दॅट यू कांट फॉरगेट इट.
आणि मग परिणामकारक संगमनामध्ये काय घडतं तर कोणती गोष्ट स्व आसक्तीच्या पलीकडे जाते ही ह्या गोष्टी ही गोष्ट आपण चांगल्या तऱ्हेने समजतो आणि त्याला विसरत नाही.
And you're sufficiently integrated to put yourself behind that vision.
आणि एक प्रकारे स्वतःला मग अशा प्रकारे आपण एकरूप करतो जेणेकरून त्या तो जो काही दृष्टांत आहे त्याच्या सोबत आपण जाऊ शकू.
You're able to say this is what I need to do, I will do it and then do it.
आणि मग आपण असं म्हणू शकतो की ही ती गोष्ट आहे जी मला केली पाहिजे मी करू शकतो आणि मी करेन.
सो यू नो युअरसेल्फ, यू आर अवेअर ऑफ युअरसेल्फ.
आणि तुम्ही स्वतःबद्दल जागृत असता, स्वतःला ओळखता.
यू आर एबल टू फॉलो थ्रू युअर विजन.
तुम्ही तुमची जी काही दृष्टी आहे तिला तिच्या दृष्टीने वाटचाल करता.
बट यू कॅन ओनली डू दॅट बाय मेकिंग अ strong conscious effort.
परंतु ही गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक अतिशय मजबूत प्रयत्न करून करता.
And a lot of that means putting yourself in the right conditions for that effort.
आणि याचा अर्थ असा होतो की मग ह्या योग्य प्रयत्नांसाठी तुम्ही स्वतःला चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवता.
A real goal for refuge is of course the point at which you fully enter the stream of the Dhamma.
आणि सत्य शरणगमन जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही धम्माच्या प्रवाहात दाखल होता.
सो धम्म नियम प्रोसेस इज अ डॉमिनंट.
आणि इथे मग धम्म नियम प्रक्रिया जी आहे ती तुमच्यावर प्रभावी असते.
ऑफ कोर्स द हॅबिट ऑफ सेल्फ क्लिंगिंग इज स्टिल देअर.
निश्चित स्वासक्तीची जी काही सवय आहे ती असतेच.
बट एज सून एज इट अराइजेस विदइन यू यू ड्रॉप इट.
जशी ही स्वासक्तीची सवय निर्माण होते तसंच तिला तुम्ही बाजूला सुद्धा ठेवू शकता.
येस ग्रीड अँड हेट्रेड आर स्टिल देअर.
लोभ आणि द्वेष तिथे असतो.
बट यू डोंट अलाउ देम टू डॉमिनेट यू.
परंतु या गोष्टीला तुम्ही स्वतःवर हावी होऊ देत नाही.
यू ड्रॉप देम सफिशिएंटली नॉट टू गो विथ देम.
आणि तुम्ही या प्रमाणात त्याला बाजूला ठेवू शकता जेणेकरून ती गोष्ट तुम्हाला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही.
सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑन यू ओव्हरकम मोर अँड मोर सटल लेव्हल्स ऑफ self attachment.
Work on more.
You overcome. Yeah.
जे काही सूक्ष्म स्व आसक्तीच्या बाबी आहेत त्याच्यावर तुम्ही उठता.
And of course at the point of absolute going for refuge you let go of that self clinging altogether.
आणि मग जे अंतिम शरणगमन आहे त्याच्यामध्ये स्व आसक्तीची गोष्ट आहे तिला तुम्ही पूर्णपणे सोडून दिलेली असते.
There is only a flow of dhamma niyama processes.
तिथे केवळ धम्म नियम प्रक्रियेचा एक स्त्रोत असतो, प्रवाह असतो.
सो यू कॅन सी दॅट द क्रुशियल एलिमेंट इन दिस प्रोसेस इज द पॉइंट ऑफ इफेक्टिव्ह गोइंग फॉर रिफ्यूज.
आणि ह्या सगळ्या गोष्टींमधला अतिशय महत्वाचा जर कोणती बाब असेल तर ती म्हणजे परिणामकारक शरणगमन.
यू गॉट अ रियल एक्सपिरियन्स ऑफ विजन ऑफ द धम्म.
तुम्हाला इथे धम्माचा खरा अनुभव आलेला असतो, दर्शन झालेलं असतं.
अँड यू आर सफिशियंटली इंटिग्रेटेड टू पुट युअरसेल्फ बिहाइंड दॅट विजन.
आणि एक प्रकारे स्वतःला या पद्धतीने तुम्ही पुरेसे एकरूप केलेलं असतं जेणेकरून तुम्ही ह्या दर्शनाच्या किंवा ह्या दृष्टांताच्या सोबत स्वतःला ठेवू शकाल.
That is the point of ordination.
आणि हाच तो बिंदू आहे जिथे दीक्षा होते, दीक्षेचा हा बिंदू आहे.
बिफोर दॅट यू कॅन्ट रिअली कमिट युअरसेल्फ.
त्याच्या अगोदर तुम्ही खरंच स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करू शकत नाही.
Either the vision isn't strong enough or you're not integrated enough.
एकतर दर्शन तेवढं मजबूत असणार नाही किंवा तुम्ही पुरेसे एकरूप असत नाही.
Of course after stream entry in a way you don't need to bother.
खरं तर श्रोतापन्न अवस्थेनंतर या गोष्टीचा विचार करण्याची सुद्धा गरज पडत नाही.
Just if you want to be an active stream entrant rather than a lazy one you'll make some effort.
जर तुम्हाला सक्रिय अशा प्रकारचं श्रोतापन्न व्हायचं असेल आळशी श्रोतापन्नापेक्षा तर तुम्ही तिथे काही प्रयत्न करता.
But if you're happy just to float downstream then in 7 lifetimes you'll attain enlightenment.
आणि तिथे जर तुम्ही अगदी पडून वाहत जाऊ इच्छित असाल तर 7 जन्मामध्ये तुम्ही बुद्धत्वापर्यंत पोहोचता.
You'll sleep your way to enlightenment. No, I'm joking.
तुम्ही वाहत वाहत बुद्धत्वापर्यंत जाता.
Yes, so after stream entry in a way you don't need to consciously commit yourself because you are commitment.
Shatapanna avasthenantar tumhala janivpurvak pratignabaddha hot rahnyachi garaj aste karan tumhi swatah pratignabaddhata asta.
Before effective going for refuge you can't really commit yourself.
आणि परिणामकारक शरणगमनाच्या अगोदर तुम्ही खरंच प्रतिज्ञाबद्ध होऊ शकत नाही.
यू कॅन ओनली कमिट युअरसेल्फ इन बर्स्ट्स.
बर्स्ट
यू नो इन फ्लॅशेस.
तर त्याच्यापूर्वी केवळ तुम्ही तुकड्या तुकड्यांमध्ये किंवा झलकीच्या स्वरूपात केवळ प्रतिज्ञाबद्ध होऊ शकता.
सो the really vital element in Dhamma life is between effective and real going for refuge.
आणि म्हणून धर्मजीवनामध्ये सर्वात महत्वाची जर कोणता बिंदू असेल तर परिणामकारक शरणागमन आणि सत्य शरणागमनामध्ये.
That's the battleground of Dhamma life.
आणि धर्मजीवनातलं एक प्रकारचं हे रणभूमी आहे, रणांगण आहे.
So it's commitment at the point of effective going for refuge that we are witnessing in ordination.
आणि दीक्षेमध्ये आपण काय करतो तर परिणामकारक शरणागमनाच्या वेळेची जी प्रतिज्ञाबद्धता आहे तिला आपण साक्ष देतो.
And that means we're looking for both this strong glimpse of the Dhamma.
धम्माची जी काही मजबूत अशी झलक आहे तिच्याकडे आपण पाहत असतो.
And a real integration of personality.
आणि त्या व्यक्तीची खरी एकरूपता जी आहे, त्या व्यक्तित्वाची खरी एकरूपता जी आहे त्याच्याकडे आपण पाहतो.
That's essentially what we're looking for when we choose people for ordination.
आणि हीच ती गोष्ट आहे जेव्हा आपण लोकांना दीक्षेसाठी निवडतो तेव्हा त्यांच्यामध्ये आपण पाहतो.
Okay, that's the story so far.
It's a big story.
Big story. But I will do a little bit more because I want to cover all this material.
आणखी थोडस मी सांगणार आहे.
So you're clear where we've got to now.
आता आपण कुठे आहोत हे स्पष्ट आहे.
We're clear that our going for refuge to the three jewels, our ordination, is in the context of karma and dhamma niyams.
तर तुम्ही आपलं जे शरणागमन आहे त्रिरत्नांना त्यांचा संदर्भ आहे कर्म आणि धर्म नियमांकडे जाणं.
We're committing ourselves to working with those two processes.
या दोन प्रक्रियांच्या सोबत काम करण्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध होतो.
And our preceptors considered that we had a strong enough glimpse of that and were sufficiently integrated.
आणि आपल्या उपाध्यायांना हे बघितलेलं आहे की याची झलक आपल्याला झालेली आहे आणि या झलकेच्या संदर्भात पुरेशी एकरूपता आपल्याकडे आहे.
Might be interesting to debate. Are we? But that's another question.
खरं तर ह्याच्याविषयी वादविवाद होऊ शकतो की खरंच आपल्याला झलक होते का हे.
But what I find really interesting about approaching it from this point of view is that we're working with natural processes rather than making something happen.
तर इथे या पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत की ही अशी प्रक्रिया आहे की जी स्वाभाविकपणे आपल्या सोबत घडते ना की आपण ती बाहेरून घडवतो.
And we need to look, do we have sufficient confidence in those processes?
आणि आपल्याला हे पाहण्याची गरज आहे की ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पुरेसा विश्वास आहे का.
So right now the question is how do we work with them?
आणि मग आता प्रश्न पडतो की ह्या प्रक्रियेसोबत मग कसं काम करायचं.
Of course we work with them primarily under the guidance of a teacher.
आणि ह्या प्रक्रियेसोबत आपण अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये आपले जे काही गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो.
This is very important and I think a lot of people particularly in the west are inclined to overlook this.
खरं तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पाश्चिमात्य जगामध्ये काही लोक याला थोडंसं याच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न करतात.
Of course you can get all the way to enlightenment without any help at all.
खरं तर it's not possible. खरं तर बुद्धत्वाकडे जाण्यासाठी तुम्हाला कुणाच्याही मदतीची तशा अर्थाने गरज नाही.
That's what the Buddha did.
कारण ती गोष्टच बुद्धाने केलेली होती.
But for most of us, if we don't have that guidance, we get tangled up in our own ego clinging.
परंतु आपल्यापैकी बहुतांश लोकांसाठी अशा प्रकारचं जर मार्गदर्शन नसेल तर आपण स्व आसक्तीमध्येच गुंतून राहू.
You can see this phenomenon in our order at the moment.
आणि ही गोष्ट आपल्या संघामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते.
I mean in the west.
मला इथे पाश्चिमात्य संघामध्ये म्हणायचं.
Indians find it much easier to have a teacher and to reverence somebody.
भारतीय लोकांना ही गोष्ट कोणीतरी गुरु असावा आणि त्याचा आदर करावा ही स्वाभाविक आहे, सहज आहे.
But what happens is people get some experience.
काय घडतं तर काही लोकांना थोडासा अनुभव येतो.
And then that becomes part of their ego identity.
आणि तो अनुभव जणू काही त्यांच्या स्वासक्तीचा एक भाग बनतो.
But the function of a teacher is to keep you going beyond that.
आणि इथे मग गुरुचं काम काय आहे तर या अनुभवाच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जाणं गुरुचं काम आहे.
So we've got a very effective teacher in this way. Yeah.
आणि या बाबतीत आपल्याकडे खरंच खूपच परिणामकारक गुरु आपल्याला मिळालेले आहे.
So our teacher has offered us a path.
आणि म्हणून आपल्या गुरुंनी आपल्याला एक मार्ग दिलेला आहे.
And it's of course the Buddha's path.
निश्चितच तो बुद्धाचा मार्ग आहे.
But he's given us a particular way of looking at that path.
परंतु त्यांनी त्या मार्गाकडे विशिष्ट पद्धतीने कसं बघायचं ही गोष्ट दिलेली आहे.
अ पर्टिक्युलर वे ऑफ वर्किंग विथ दोज कर्म एंड धर्म नियम प्रोसेसेस.
कर्म आणि धर्म नियम प्रक्रियेशी विशिष्ट पद्धतीने कसं काम करायचं ती बाब त्यांनी दिलेली आहे.
अँड दिस इज व्हॉट ही इज आउटलाइंड इन दॅट टॉक अ सिस्टम ऑफ मेडिटेशन.
आणि हीच गोष्ट त्या प्रवचनामध्ये अधोरेखित केलेली आहे ज्याला आपण ध्यानाच्या पद्धती म्हणतो.
बट इन माय कन्वर्सेशन्स विथ हिम ही डिड क्लॅरिफाय इट्स नॉट जस्ट मेडिटेशन.
आणि माझे भक्तींसोबत जे संवाद झाले त्याच्यामध्ये जणू काही त्यांनी ही बाब स्पष्ट केली की ही बाब केवळ ध्यानापुरती मर्यादित नाही.
इट्स अ सिस्टम ऑफ धम्म लाईफ.
ही खर तर धम्म जीवनाचीच पद्धती आहे.
सो यू रिमेंबर हियर आर द फोर स्टेजेस.
तुम्हाला जर आठवत असेल तर ह्या चार चरण आहेत त्याच्यामध्ये.
ऑफकोर्स इन द ओरिजिनल टॉक बांटे लिंक्ड दोज स्टेजेस टू अ पर्टिक्युलर मेडिटेशन प्रॅक्टिस.
आणि निश्चितच त्या प्रवचनामध्ये हा प्रत्येक जो चरण आहे त्याचा संबंध भंतेंनी ध्यानाशी जोडलेला आहे.
इंटिग्रेशन वॉज लिंक्ड विथ माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंग, पॉझिटिव्ह इमोशन विथ मेटा भावना, डॉमिक डेथ विथ सिक्स एलिमेंट, डॉमिक रीबर्थ विथ विजुअलायझेशन. समजलं? And of course he said that at each stage you need to balance those practices, those active practices, with just sitting.
आणि मग ते म्हणतात की प्रत्येक जे सक्रिय चरण आहे त्या प्रत्येक सक्रिय चरणाला तुम्ही संतुलित करू शकता केवळ शांत बसून राहण्याच्या ध्यानाने.
So integration of course means first of all claiming your moral agency.
आणि इथे एकरूपतेचा अर्थ होतो की एक प्रकारे तुम्ही नैतिक घटक आहात या गोष्टीला मान्य करणं.
मोस्ट ऑफ द टाइम पीपल पुट देअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आउट देअर.
बऱ्याचदा लोक काय करतात तर आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती बाहेर ठेवण्याचा बाहेर देण्याचा प्रयत्न करतात.
यू नो व्हेरी ऑफ्टन इन इंडिया पीपल से दे फोर्स्ड मी टू डू दिस.
बऱ्याचदा भारतीय लोक असं बोलण्याचा प्रयत्न करतात की त्यांनी मला हे करायला भाग पाडलं.
आणि
मग असं जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा मी त्यांना विचारतो की त्यांनी तुमचे हात बांधले होते का किंवा तुम्हाला रट्टा देत होते. कोणीतरी मला सांगत होतं की मला म्हणाले की मला माझ्या दबाव आला त्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी.
स्ट्रेंज, हाउ डिड दे फोर्स यू.
आणि मग मी विचार करत होतो की कसं काय त्यांनी दबाव आणला.
I won't go into details, but quite clearly he decided to marry. But you put the moral responsibility on other people.
तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवता.
Sometimes you don't even know that's what you're doing.
आणि कधी कधी तुम्ही हे करता हे तुम्हाला माहित सुद्धा नसतं.
Your own mind is sort of projected onto other people.
जणू काही तुम्ही तुमचं मन जे तुमचं मन इतरांवर प्रक्षेपण करतं.
You know, Chandrashil closes his book that I have to stop.
आणि चंद्रशील आमच्या मीटिंग मध्ये त्यांची जेव्हा वही बंद करतात तेव्हा त्याचा अर्थ तो मला आता थांबलं पाहिजे.
But it's me that decides to stop, not Chandrashil.
खर तर हा मी असलं पाहिजे जो ठरवेल की मला आता थांबायचंय. चंद्रशिलाने नाही ठरवलं पाहिजे.
You see what I mean? We project our own responsibility onto others.
खरं तर आपण आपली जी जबाबदारी आहे ती इतरांवर अशा प्रकारे प्रक्षेपित करत असतो.
Integration means you claim your responsibility.
तर इथे एकरूपतेचा अर्थ होतो की ती जी जबाबदारी आहे तुम्ही स्वतः घेता.
Which of course means you've got to be aware of yourself.
याचा दुसरा अर्थ होतो की तुम्हाला स्वतःबद्दल अधिक जागृत असणं.
You need to be aware of your body, your feelings, of your thoughts.
तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या भावनेबद्दल आणि तुमच्या विचारांबद्दल जागृत असलं पाहिजे.
And claim them as yours.
आणि ते तुमचे विचार आहेत अशा प्रकारे त्याला घेतलं पाहिजे.
Take responsibility for them.
आणि त्याच्यासाठी त्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
Even if they provide the stick, recognize you provided the body.
जरी त्यांनी काठी धारण केलेली असली तरी देखील हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी शरीर धारण केलेलं आहे.
So that's integration.
आणि यालाच एकरूपता म्हटलं.
A lot of our early work is on integrating ourselves.
आणि कितीतरी अगदी सुरुवातीचं आपलं जे काम आहे ते अशा प्रकारे स्वतःला एकरूप करण्यामध्ये आहे.
In fact, a lot of our later work is integrating ourselves.
आणि त्याच्यानंतरचं सुद्धा जे काम आपण करतो ते सुद्धा अधिक स्वतःला एकरूप करण्यासाठी करतो.
And a lot of the work we need to be doing with each other is helping each other to integrate.
आणि एकमेकांना जे काही आपण मदत करत असतो ती मदत सुद्धा एकमेकांना एकरूप करण्यासाठी आपण करतो.
That's what our hot seat process is about.
आणि ज्याला आपण हॉट सीटची प्रक्रिया म्हणतो ती प्रक्रिया सुद्धा याच गोष्टीसाठी आहे.
Many of you have experienced integration through that process.
Hmm?
That's a lot of what Kalyanamitratara is about. A very good Kalyanamitra is able to gently but very firmly get you to take charge of your own moral actions.
And
of course, practices like mindfulness of breathing and mindfulness generally greatly help.
I
think solitary retreat is very important from the point of view of integration. Why? Nobody else to blame. For a few days you can blame them for your mental state. But after that you have to take responsibility. So yes, so that's integration. Then positive emotion is where you take the mind that you've now accepted as yours, and you try to make it more skillful. You try to make it more skillful, of course, through ethics. You try to make it more skillful by cultivating skillful mental states, like Maitri.
अधिकाधिक जे काही कुशल मानसिक अवस्था आहे त्यांना विकसित करण्याच्या माध्यमातून जशी मैत्रीची कुशल मानसिक अवस्था आहे त्याला विकसित करण्याच्या माध्यमातून विकसित करतो.
Even through puja.
पूजेच्या माध्यमातून
you're trying to develop the skillful mental state of shraddha.
श्रद्धेची कुशल मानसिक अवस्था तुम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करता.
So the stage of positive emotion is the stage of ethics and of working with the mind to make it more skillful.
तर सकारात्मक भावनेचं हे जे चरण आहे ते शीलाचरणाशी नीतिमत्तेशी आणि आपल्या मनाला अधिकाधिक कुशल करण्याशी संबंधित आहे.
And these two stages are karmic.
आणि हे दोन्ही जे चरण आहेत ते कर्माशी संबंधित आहेत कार्मिक आहेत.
You don't in a sense have to have any dhammic perspective to practice these stages.
आणि ह्या दोन्ही चरणांना आचरण करण्यासाठी तुम्हाला धम्माचा काही अनुभव असलाच पाहिजे असं काय नाही.
But of course there are many good people in the world who have integration and positive emotion.
कारण अनेक चांगले लोक ह्या जगामध्ये त्यांच्याकडे एकरूपता पण आहे आणि सकारात्मक भावना पण असतात.
They may be Christians, they may be Hindus, they may be Muslims, they may be nothing.
तर ते कोणी पण असू शकतात, ख्रिश्चन असू शकतात, मुस्लिम असू शकतात, हिंदू असू शकतात.
Yes, Hindus, you've forgotten them.
किंवा इतर कोणी असू शकतात.
They may be communists. You can develop integration and positive emotion, well, just as a natural human experience. Sometimes they're better than us. I'm afraid Buddhists are not necessarily the best people. I've met, and I'm sure Karen Amaya has some really good Christians. I hardly dare mention it, but I've actually met some very good Hindus. It's not a question of what you believe, it's a question of what you do.
So
the karmic level is the human level, you could say.
And
the more you work with that, of course, the more progress you'll make.
आणि निश्चितच तुम्ही जेवढं त्याच्यावर काम कराल तेवढे अधिक तुम्ही प्रगती कराल.
Dhammic death takes us specifically into the dhammic level.
आणि धार्मिक जो मृत्यू आहे तो तुम्हाला विशेष अर्थाने धर्म धार्मिक गोष्टींमध्ये घेऊन जातो.
As a result of dhammic death, you see through the illusion of a separate self.
आणि धार्मिक मृत्यूच्या संदर्भात आपला स्वतःचा वेगळा स्व आहे हा जो भ्रम आहे तो तुम्ही तिथे मारून टाकता तोडता.
यू रेकॉग्नाइज दॅट डीप डाऊन यू आर क्लिंगिंग टू समथिंग दॅट has no reality.
तुम्ही एक प्रकारे पाहता की तुमचा जो अगदी आतमध्ये असणारी जी स्वशक्ती आहे तिला कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही, त्याच्यामध्ये सत्यता नाही, ही गोष्ट तुम्ही पाहता.
You don't have to get upset when they say that.
जेव्हा लोक तुम्हाला काहीतरी म्हणतात तेव्हा तुम्हाला नाराज होण्याची, निराश होण्याची गरज नाही.
When this happens, you don't need to feel so unhappy and depressed and betrayed.
जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या सोबत घडते तेव्हा तुम्हाला खूपच दुःखी होण्याची, निराश नाराज होण्याची आणि फसवलं जाण्याची अनुभव घेण्याची तुम्हाला गरज नाही.
यू डू इट बिकॉज यू आर अटॅच्ड टू सेल्फ.
तुम्ही ही गोष्ट यासाठी करता कारण स्वतःशी तुम्ही फार आसक्त
असता. सो विथ डर्मिक टेस्ट यू आर सिस्टमॅटिकली रेकॉग्नायझिंग देयर इज नथिंग टू क्लिंग टू.
आणि धार्मिक वृत्तीच्या संदर्भात तुम्ही जाणीवपूर्वक अगदी पद्धतशीरपणे काय पाहता की अशी कुठलीच गोष्ट नाही ज्याच्यावर तुम्ही आसक्त होऊ शकता.
ऑफ कोर्स द सिक्स एलिमेंट प्रॅक्टिस इज द वे वी ऑल नो ऑफ कल्टिवेटिंग दिस.
आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सहा धातूच्या माध्यमातून ह्या गोष्टीचा आपण विकास करू शकतो.
बट यू रिमेंबर लास्ट टीम रिट्रीट आय टॉक्ड अबाउट थ्री मेथड्स.
मागच्या ह्या टीमच्या शिबिरामध्ये मी तीन पद्धतीविषयी बोललो होतो.
आय टॉक्ड अबाउट रिएक्शन प्रॅक्टिस.
मी पहिल्यांदा प्रतिक्रियांची जी काही प्रॅक्टिस आहे त्याच्याविषयी बोललो.
नॉट दॅट इज प्रॅक्टिसिंग बिंग रिएक्टिव्ह बट युझिंग रिएक्शन्स ऍज अ प्रॅक्टिस.
तर अधिकाधिक प्रतिक्रियात्मक बनण्याच्या स्वरूपात नाही तर आपल्या प्रतिक्रियांना वापरण्याच्या स्वरूपात.
वी डोंट नीड प्रॅक्टिस ऑफ बिंग रिएक्टिव्ह.
खरं तर आता आपल्याला प्रतिक्रियात्मक होण्यासाठी स्पेशल आचरणाची गरज नाही.
But anyway, you remember what I said.
तर मी जे काही म्हणालो ते तुम्हाला आठवत असेल.
दॅट्स टर्मिक टेस्ट प्रॅक्टिस.
नंतर ही धार्मिक मृत्यूची आचरण आहे.
आय टॉक्ड अबाउट जस्ट सिटिंग.
त्यानंतर मी केवळ बसण्याच्या,
ऑर रादर आय डिडंट इवन स्पीक अबाउट जस्ट सिटिंग, आय स्पोक अबाउट डूइंग नथिंग.
तर मी केवळ बसण्याविषयी बोललो नाही तर काहीच न करण्याविषयी बोललो.
बिकॉज देन यू सी व्हेरी डीपली.
जेणेकरून मग काय तुम्ही अधिक सखोलात्मक बघू शकता.
स्टमिक डेथ प्रॅक्टिस.
आणि ही गोष्ट सुद्धा धार्मिक मृत्यूची आचरण आहे.
अँड ऑफ कोर्स आय टॉक्ड अबाउट रिफ्लेक्टिंग ऑन द धम्मा.
आणि त्याचबरोबर मी पण म्हणालो होतो की धर्मावर चिंतन करणं.
सो ऑल ऑफ दॅट इज डॉमिक डेथ प्रॅक्टिस.
आणि ही सगळी जी गोष्ट आहे ती धार्मिक मृत्यूचं आचरण आहे.
अँड देन डॉमिक रिबर्थ इज वेअर यू कनेक्ट विथ द बुद्ध धम्म अँड संघ.
धार्मिक जो पुनर्जन्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बुद्ध धम्म संघाशी स्वतः संपर्कात येता, जुळून घेता.
अँड यू स्ट्रेंथन युअर कनेक्शन विथ देम.
आणि तुमचे त्यांच्या बरोबरचा संपर्क जो आहे तो अधिक मजबूत करता.
सो दॅट यू एनकरेज, यू अलाव, यू कल्टिवेट दोज डॉमिक नियम प्रोसेसेस.
आणि इथे तुम्ही जे धमनियम प्रक्रिया जी आहे त्याला खुलण्यासाठी, विकसित होण्यासाठी, विकसित होऊ देता.
सो पांचे गॉट दिस स्कीम ऑफ द सिस्टम ऑफ मेडिटेशन ओरिजिनली फ्रॉम अ महायान सोर्स व्हिच गोज बॅक टू सतास्तवादा हिनयान.
ही जी पद्धती आहे ध्यानाची पद्धती ती भक्तीने मूळतः महायान परंपरेपासून, सर्वास्तिवादी परंपरेपासून घेतलेली आहे.
इन दॅट सिस्टम दे कॉल द फाइव पाथ्स.
तर त्या पद्धतीमध्ये ते एक प्रकारचे पाच चरण सांगतात.
द लास्ट पाथ, द लास्ट स्टेज इज द स्टेज ऑफ नो मोर एफर्ट.
आणि त्याच्यामध्ये जे शेवटचं चरण आहे ते चरण आहे कुठलाही प्रकारचा प्रयत्न न करण्याची अवस्था.
In the first two, integration of positive emotion, you're working with karma niyama.
पहिल्या दोन याच्यामध्ये तुम्ही कर्म नियमांसोबत काम करता.
You're actively making an effort.
सक्रिय पद्धतीने तुम्ही कृती प्रयत्न करत असता.
In the stage of dhammic death and dhammic rebirth, you're actively making an effort to cultivate dhamma niyama.
दुसऱ्या दोन चरणामध्ये तुम्ही सक्रियरित्या धम्म नियम प्रक्रिया कार्य विकसित होऊ देण्यासाठी प्रयत्न करता.
But at the stage of no more effort, well, the Dhamma Niyama is just unfolding spontaneously within you.
आणि पुढे मग काहीच प्रयत्न न करण्याची जी अवस्था आहे ती स्वाभाविकपणे तिथे धर्म नियम प्रक्रिया तुमच्यामध्ये विकसित होते, खुलत जाते.
And it's sometimes also called the stage of compassionate activity, spontaneous compassionate activity.
आणि कधी कधी ह्या चरणाला स्वाभाविक उत्स्फूर्त करुणेची कृती अशा प्रकारे सुद्धा म्हटलं जातं.
So the fifth stage is a no stage.
आणि म्हणून पाचवं जे चरण आहे ते चरण कुठल्याही प्रकारचं चरण नाही.
बिकॉज यू डोंट नीड टू डू एनीथिंग.
कारण इथे तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही.
पांटे इन हिज लेक्चर पुट्स दॅट स्टेज इन टर्म्स ऑफ जस्ट सिटिंग अकॉम्पनिंग ईच स्टेज ऑफ एफर्ट.
तर बंतनी ह्या चरणाला विशेषतः त्यांच्या पद्धतीमध्ये प्रत्येक ह्या चरणासोबत येणारा चरण जस्ट सिटिंगच्या माध्यमातून केवळ बसण्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे.
सो दॅट्स एज फार एज आय एम गोइंग टू गो टुडे.
तर एवढीच गोष्ट मला आजच्या दिवशी तुम्हाला सांगायची
आहे. वी हैव सीन द वे इन व्हिच वी वर्क विथ कर्म अँड धर्म नियम्स.
तर आपण हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की कर्म आणि धर्म नियमांसोबत आपण कसं काम करायचं.
इंटिग्रेटिंग आवरसेल्व्स सो दॅट वी आर टेकिंग फुल रिस्पॉन्सिबिलिटी.
स्वतःला या पद्धतीने एकरूप करणे जेणेकरून आपण पूर्णपणे आपली जबाबदारी घेऊ शकू.
मेकिंग आवरसेल्व्स मोर पॉझिटिव्ह अँड स्किलफुल.
स्वतःला अधिकाधिक कुशल करणं आणि अधिकाधिक सकारात्मक करणं.
Undermining our self-attachment through death.
आणि मृत्यूच्या माध्यमातून आपली जी स्वशक्ती आहे तिला अधिकाधिक कमी करणं.
And cultivating the unfolding of the Dhamma Niyama.
आणि त्याचबरोबर धम्म नियम प्रक्रिया खुलू देण्यासाठी विकसित होणं.
And of course, we can't cultivate the stage of no more effort. That will simply arise.
आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करण्याचं जे चरण आहे त्याला विकसित करण्याची आवश्यकता नाही कारण ते आपोआपच विकसित होईल.
So what you've really understood, I hope, from this is that going for refuge to the three jewels at the effective level takes place when you move into dhammic death and dhammic rebirth.
आणि ही गोष्ट आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने लक्षात घेतली पाहिजे की प्रयत्नांना शरणगमन तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही धार्मिक मृत्यूपासून धार्मिक पुनर्जन्माकडे वाटचाल करता तेव्हा ते खऱ्या अर्थाने घडतं.
When you really commit yourself to dying and being reborn.
जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला मारण्यासाठी आणि पुनर्जन्मित होण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होता तेव्हा घडतं.
That's what you will be witnessing in those people that you ordain.
ज्या लोकांना तुम्ही दीक्षित करणार आहात त्या लोकांमध्ये याच गोष्टीची तुम्ही साक्ष देणार आहात.
So the big question that Chandrashil will ask is, are we doing it ourselves?
आणि मग चंद्रशील इथे हा मोठा प्रश्न आपल्याला विचारतील की मग ही गोष्ट आपण स्वतः करतो आहोत का.
Are we really committed to dying and really committed to being reborn?
खरच आपण मरण्यासाठी तयार आहोत का आणि खरच पुनर्जन्मित होण्यासाठी तयार आहोत का.
So I hope that you've got an idea of the whole scheme.
तर हे जे काही प्रारूप आहे त्याची आता तुम्हाला पूर्ण कल्पना आलेली असेल.
Tomorrow we need to talk about that in a horizontal way, this way.
आता ह्या गोष्टीला आपण उद्या समतळ पातळीवर पाहण्याचा प्रयत्न करूया.
But I hope so far you've got a clear idea of where ordination fits in to these naturally unfolding processes in life.
तर जीवनामध्ये असणारी स्वाभाविकपणे अशा प्रकारे विकसित होत जाणारी ही जी प्रक्रिया आहे तिच्यामध्ये दीक्षा कुठं बसते ही गोष्ट आता तुम्हाला स्पष्ट होते.
And I'll leave you now to discuss all that. It's quite a lot.
तर आता तुम्हाला चर्चा करण्यासाठी मी इथे सोडतोय.
But good to go over it carefully and detail.
तर निश्चितच ह्याच्यामध्ये अधिक सजगपणे आणि विस्तृत अर्थाने जाणं चांगलं राहील.
I hope that understanding this will change the way in which our whole movement works here.
आणि या गोष्टीच्या समजेतून मला अशी आशा आहे की ज्या पद्धतीने आता आपली मूवमेंट काम करते तिच्यामध्ये बदल होईल.
But let's start with ourselves.
परंतु याची सुरुवात मात्र आपण स्वतःपासून करूया.
Thank you.